आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात 8 जणांचा मृत्यू तर सुमारे 12 ते 14 लाख एकर क्षेत्रांवरच्या पिकाचं नुकसान. राज्यात 42,892 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर आज स्वाक्षऱ्या. उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीची उमेदवारी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना जाहीर. आणि ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोतदार यांचं निधन. राज्यात सर्वत्र गेल्या 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे 8 जणांचा बळी गेला असून सुमारे 12 ते 14 एकरावरच्या पिकांना फटका बसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली. ते म्हणाले,
विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे. ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे.
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान अखंड सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत 150 mm पेक्षा जास्त पाऊस झाला असून उपनगरात पावसाचं प्रमाण अधिक आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे समुद्र खवळला असून 4 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प आहे. बेस्ट बस गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले असून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रात पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरात 10 लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात इतरत्रही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले आहेत तर अनेक ठिकाणी नद्यांची पात्र फुगली असून अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. नवी मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कायम असून सखल भागात पाणी साचलं आहे. पालघर जिल्ह्यातही सर्वत्र कालपासून पावसाची संततधार सुरू असून सूर्या नदीला पूर आला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरस्थितीमुळे काल 4 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण बेपत्ता आहेत. लातूरमध्ये उदगीर तालुक्यातल्या लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे 200 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. या पुरात अनेक जनावरं वाहून गेली आणि 70 घरांमध्येही पाणी शिरलं. कृष्णा कोयना आणि वारणा नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. गडचिरोलीत पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. धाराशिव जिल्ह्यातले महत्वाचे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये 1 जण पुरात वाहून गेला. 1,000 हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. याबद्दल अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून.
सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस कोसळत असल्याने रत्नागिरीतलं जनजीवन विस्कळीत झालंय. महत्वाच्या 8 पैकी 5 नद्या इशारा पातळीच्या वरून तर खेडची जगबुडी नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. कोल्हापूर मार्गावरच्या अणुस्पुरा घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवली आणि मार्ग सुरू केला. नगरपालिका महसूल पोलीस आणि एनडीआरएफ यांची पथकं 11 ठिकाणी तैनात करण्यात आली असून 5 ठिकाणी बोटी ठेवण्यात आल्या आहेत. पुढचे 8 तास नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. ठाणे, रायगड, परभणी, कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पाऊस होत आहे. सौर ऊर्जा आणि विदा क्षेत्रातल्या 10 सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या. या सामंजस्य करारांमुळे राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 25,892 रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत झाली. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गट क आणि तांत्रिक संवर्गात 29 दिवस तत्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमताने रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा परिचय करून दिला आणि त्यांची एकमतानं निवड करण्याचं आवाहन केलं. बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणासंदर्भात आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. नंतरही लोकसभेचं कामकाज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यापूर्वी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीतल्या सगळ्या भाषांमध्ये अनुवाद आणि भाषांतराची सुविधा सभागृहात उपलब्ध झाल्याची घोषणा केली. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज लोकसभेत चर्चेला आला. राज्यसभेत खनिज सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आजही संसदेच्या आवारात निदर्शनं केली. मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मुंबईत दाखल झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या तलवारीचं अनावरण केलं. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या लिलावात राज्य सरकारनं 47,15,000 रुपये खर्च करून ही तलवार ताब्यात घेतली. ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोतदार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. मध्यप्रदेशातल्या मराठी भाषक कुटुंबात जन्मलेले पोतदार यांचं बालपण आणि शिक्षण इंदोरमध्ये झालं. रेवा इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते लष्करात भरती झाले आणि कॅप्टन म्हणून 1967 निवृत्त झाले. नंतर इंडियन ऑइलमध्ये नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला. मराठी रंगभूमी, दूरचित्रवाहिनी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध चरित्र भूमिकांमध्ये त्यांनी ठसा उमटवला. 1980 आक्रोश आणि अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं आणि नंतर अर्धसत्य, नासूड, तेजाब, प्रहार, वंश, चमत्कार, रंगीला, अग्निसाक्षी, तिसरी आंख, परिणिता अशा तब्बल 125 चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 3 इडियट्स या चित्रपटातला अरे कहना क्या चाहते हो हा त्यांचा संवाद तुफान लोकप्रिय ठरला. त्याखेरीज 95 दूरचित्रवाहिनी मालिका, 26 नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मीरा भाईंदर शहराचे पहिले आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 2009 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर ते मीरा भाईंदरचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकावरनं उपनगरीय रेल्वे सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात 8 जणांचा मृत्यू तर सुमारे 12 ते 14 लाख एकर क्षेत्रांवरच्या पिकाचं नुकसान. राज्यात 42,892 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर आज स्वाक्षऱ्या. उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीची उमेदवारी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना जाहीर आणि ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोतदार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.